अगं राधे तुझं गोर चिकन मुकड पाण्यासाठी मी तुझ्या घरी गालो, प्रेमाचं हे लपड करून आपण या गोकुळात दोघेही बदनाम झालो। वाजवून पोहा माझा तुला वेडी केली राधे, प्रेमरसात आपण दोघेही न्हालो। अग असीच प्रीत राहू दे ग सजने, हे आपल्या जीवनी अखंड चालो। ए मी कृष्ण राधा तू माझी राधा, कृष्ण राधा तू माझी राधा, कुंजवनामध्ये जाऊ चल कुंजवनामध्ये जाऊ। ए तिथ बसून दोघांनी लावू जीव एकामेकांना लावू, तिथ बसून दोघांनी लावू जीव एकामेकांना लावू, दोघांनी लावू जीव एकामेकांना लावू। पक्का जीव करत या अस करत या, करत या धक्का धक्का,
करत या धक्का धक्का, जीव करत या अस करत या, करत या धक्का धक्का।
माझा मिळाला दोघांना मोका, टाकी प्रेमाचा अग प्रेमाचा, राधे मी टाकी न टाका,
प्रेमाचा अस प्रेमाचा, राधे मी टाकी न टाका,
टाकी
प्रेमाचा
अस प्रेमाचा, राधे मी टाकी न टाका। करून झोपळा हाताने हलवत राहू, हाता हाताने हलवत राहू, लुटू दे मजा, दुख देऊ नको मजला सजा, दुख देऊ नको मला ही सजा, थक बाकी ही थक बाकी ही करू दे मला ग वजा,
थक बाकी ही थक बाकी ही करू दे मला ग वजा,
तुला पाहिली ग अशी पाहिली ही प्रीत लावून,
तुझी पाहिली ग तुला पाहिली ग अशी पाहिली ही प्रीत लावून, मी पाहिली ग तुला पाहिली ग अशी पाहिली ही प्रीत लावून।
तू प्रेम दिवानी ग होऊन, तू प्रेम दिवानी ग होऊन, माझ्या मुरलीने माझ्या नादाने केली सरा दे तू मोहून,
माझ्या मुरलीने माझ्या नादाने केली सरा दे तू मोहून, माझ्या मुरलीने माझ्या नादाने केली सरा दे तू मोहून।
या रामचंद्राची गवळ नाहीसी, या रामचंद्राची गवळ नाहीसी, गोड गळ्याने गाऊ हो गोड गळ्याने गाऊ,
जीव
एकामेकांना लावू, कसादा तू माझी राधा पुंजवनामध्ये जाऊ अग पुंजवनामध्ये जाऊ सापडला कवापासून लिव लिव लिवताय पुसपुस पुसताय पण बुवा सापडला तुमच्या प्रश्नाचं उत्तर. शंकर पार्वतीने लग्नाच्या वेळी पुंगी रूपी गण पुजला हे तुमच्या प्रश्नाचं बुवा उत्तर खरं आहे. आणि आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तीन लोकांची नावे काय याचं उत्तर मला दुसऱ्या बारे द्यायचं आहे बुवा खरं. श्री गजानन महाराज.